नमस्कार मित्रांनो, आज 26 जानेवारी या 72व्या गणतंत्र दिनाच्या सर्वप्रथम आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आजचं हे खास पॉडकास्ट मिले सुर मेरा तुम्हारा. आजवर आम्ही तुम्ही सर्वांनी ऐकलेल्या या गाण्याचा छंद कोणालाही अपरिचित नसेल आणि भीमसेन जोशींच्या आवाजात रेडिओ आणि टीव्हीवर कित्येक वेळा वाजलेल्या या गीताने प्रत्येकाला आपलं बालपण आठवतच असेल. राष्ट्रीय एकता, ज्याला आपण इंग्लिशमध्ये नॅशनल इंटिग्रेशन किंवा युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतो, आणि ह्याच मुख्य हेतूने या अप्रतिम गाण्याची आखणी झाली होती. हिंदी, असामी, बंगाली, गुजराती, कन्नड, काश्मीरी, मल्याळम, मराठी, ओडिसी, पंजाबी, सिंधी, तेलुगू, तमिळ आणि उर्दू अशा एकूण 14 भाषांचं मिश्रण असलेलं हे गीत या भाषांमध्ये गुंतलेल्या प्रदेशांबरोबर तिथली संस्कृती आणि राहणीमानसुद्धा दर्शवतं. जणू एका भारतभूमीवर उगवणारा सूर्यनारायण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रूपात आणि पद्धतीने दर्शन देत असेल असा विचार मनाला स्पर्शून जातो. कित्येक वेळी कानी पडलेला हा आवाज भारतीय उपखंडात राहणाऱ्या करोडो लोकांनी पहिल्यांदा ऐकला तो म्हणजे 15 ऑगस्ट 1988 रोजी तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या भाषणानंतर. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरच्या भाषणानंतर संपूर्ण देशात प्रक्षेपित झालेलं हे गीत दूरदर्शनच्या सर्व प्रेक्षकांसाठी खरोखरच आश्चर्य आणि कौतुकाची गोष्ट होती. गीताचं लेखन अझर खान आणि नंतर पंडित विनोद शर्मा यांनी केलं, तर पंडित भीमसेन जोशी यांनी यासाठी संगीत दिलं. मित्रांनो, या गीताची कल्पना राजीव गांधी आणि त्यांचे मित्र जयदीप समर्थ, जे ओलगवी आणि मेदर ॲडव्हर्टायझिंगचे सिनियर एक्झिक्युटिव्ह होते, या मोकळ्या वेळेत सहज गप्पांमधून या गाण्याची कल्पना आली. जयदीप यांनी गीताची जबाबदारी सुरेश मलिक साहेबांकडे दिली, आणि सुरेश मलिक हे ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रातलं एक खूप मोठं नाव होतं. आजही भारतातील बहुचर्चितमध्ये त्यांचा समावेश होतो. सुरेश मलिक यांनी कैलास सुरेंद्रनाथन, जे तत्कालीन प्रसिद्ध जाहिरात प्रोड्युसर होते, त्यांना सोबत घेऊन या कामाला आपलं सर्वस्व झोकलं. एकूण पूर्ण वेळ 6 मिनिटं असलेल्या या गीताची प्रथम ऑडिओ चक्क 45 मिनिटांची होती. 18 वेळा बदल झाल्यानंतर या गीताच्या अंतिम ओळी तयार झाल्या. भीमसेन जोशींनी खास भैरवी रागातून दिलेलं हे संगीत मनाला मोहून टाकतं. गाण्याच्या सुरुवातीलाच भीमसेन जोशी हिंदी ओळीतून गाताना दिसतात. त्याच्या मागील धबधबा कित्येकाची उत्कंठा वाढवतो. कोंडीकाना नाले येथे असलेला पंबार धबधबा, ज्याला लिरिल धबधबा असंही म्हणतात. आता पंबार धबधब्याला लिरिल धबधबा असं का म्हणतात? तर याच ठिकाणी लिरिल कंपनीसाठी सुरेंद्रनाथन यांनी पहिली जाहिरात केली होती, आणि परत या गीतासाठी ते याच ठिकाणी आले.
मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. सुर की नदिया हर दिशा से बहके सागर में, मिले बादलों का लेकर बरसे हल्के हल्के. मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. मिले सुर मेरा
वट बनिए सांतर.
तेरा सुर मिले मेरे सुर के नाल, मिलके बने एक नवा सुरताल.
या गीताचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ताजचा एरियल व्ह्यू. बऱ्याच लोकांना माहिती असेलच की ताजमहल हा भारतीय प्रतिष्ठेचा भाग असल्याने त्याबद्दल भारत सरकारचे नियम फारच संवेदनशील राहिले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चक्क बांबूच्या मदतीने झाकून त्याचं रक्षण केलं गेलं. भारतीय प्रोटोकॉल नुसार ताजमहलच्या 1 किलोमीटर परिसरात कोणतंही विमान प्रवेश करू शकत नाही. कैलास सुरेंद्रनाथन यांनी आग्र्याहून खास एअर मार्शल बोलावून IAF हेलिकॉप्टरच्या सहाय्याने हे शूटिंग पूर्ण केलं, आणि त्यासाठी मोफत मदत करण्याबद्दल विचार करून एअर मार्शलने त्यांच्याकडून पैसेही घेतले नाही. पण परत भारतीय नियमांतर्गत त्याचा खर्च सुरेंद्रनाथांना द्यावाच लागला.
सुर बने हमारा,
जो सुर तुझे सा प्यारा मिले जदे गीत असा जो मधुर तरानो बने तदे
सुर का दरिया बहके सागर में मिले
बदला दा रूप लेके
बरसन होले होले।
गीताच्या तेलुगू ओळींसाठी महान गायक बालमुरली कृष्ण यांना आमंत्रण होतं। शूटिंगच्या दिवशी तिथे त्यांच्यासोबत कमल हसन यांना पाहून कैलास सुरेंद्रनाथन जरा विचलित झाले, पण आपण एका शिष्यासारखे केवळ गुरूंचं गाणं ऐकण्यासाठी आलो आहोत असं सांगून कमल हसन यांनी स्वतःची चिंता मिटवली आणि शूटिंग पूर्ण होईपर्यंत खुर्चीत बसून फक्त गाण्याचा आस्वाद घेतला।
நம் இருவரும் சுரமும் நமதாகும் திசை வேறானாலும் ஆழிசே ஆறுகள் முகிலாய் மழையாய் பொழிவது போல் இசை நம் இசை।
या गीताचं वेगळेपण म्हणजे केवळ प्रसिद्ध व्यक्तींना समाविष्ट न करता सुरेंद्रनाथन यांनी सामान्य लोकांना या गाण्याचा भाग केला। उदाहरणार्थ ओडिसा राज्य दाखवणारी ती जोडी की ते काश्मीरी कुटुंब कोण हे आजही कोणाला माहीत नाही। हे गीत पाहताना प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणाऱ्या चित्रांमध्ये पेरियार नदी पार करणारा तो हत्तींचा कळप आणि कळपाबरोबर असणारा माहूत ज्याचं नाव शशी असं होतं, त्याने कवितेच्या ओळी म्हणण्याचं वचन सुरेंद्रनाथांना दिलं आणि त्याच मल्याळम भाषेतले मोहक स्वर म्हणताना आपण त्याला पाहतो। 80s मेट्रो ही पश्चिम बंगालची ओळख झाली होती, त्यामुळे बंगाली भाषेतल्या ओळी कोलकाता इथल्या मेट्रो स्टेशनवर ध्वनी मुद्रित केल्या गेल्या।
সৃষ্টি করু কই কসুর তোমার সুর মোদের সুর সৃষ্টি করু কই কসুর সৃষ্টি
या गाण्यामध्ये गोव्याची छबी दाखवण्यासाठी प्रसिद्ध कार्टुनिस्ट मारियो मरिंडा यांना समुद्रकिनारी बोटीचं चित्र काढताना दाखवले। या गाण्याच्या शूटिंगच्या दरम्यान सगळे इतके व्यस्त होते की एकाच दिवशी 3-4 ठिकाणचं शूट व्हायचं आणि याबद्दलची एक खास गोष्ट अशी की त्यावेळेस गाजलेले अभिनेते अमिताभ, जितेंद्र आणि मिथुन यांच्या तारखा मिळत नसल्याने DD ने त्यांना एक स्वतंत्र पत्र लिहिलं आणि खास गोष्ट अशी की ते मेहबूब स्टुडिओला ठरलेल्या वेळी हजर झाले आणि याचमुळे आज आपण त्यांना एका फ्रेम मध्ये या गाण्यात पाहू शकतो।
मळे सूर जो तारो मारो बने आपणो सूर निराळो
धारा। लता दीदींना वेगळी जागा आणि गाण्याच्या शेवटी स्टुडिओमध्ये गाताना दाखवण्याचं कैलाश यांचं स्वप्न होतं। खास म्हणजे गाण्याच्या रिलीज डेटच्या केवळ 3 दिवस आधी त्यांनी आपला शॉट दिला। कैलास सुरेंद्रनाथन सांगतात की त्या मुंबईला आल्या त्यावेळी त्यांनी पांढऱ्या साडीवर भारतीय राष्ट्रध्वजाचा पदर हा पेहराव केला होता। मी त्यांना विनंती केली की ह्याच पेहरावात त्यांनी शॉट द्यावा आणि त्यांनी तो मान्य केला।
Bye.
गाण्याचं प्रक्षेपण झाल्यानंतर डीडीने सर्व अभिनेते, प्रतिष्ठित व्यक्ती आणि खेळाडूंना बुके देऊन त्यांचे आभार मानले आणि असं हे गाणं भारतीय आठवणींच्या ठिकाणी नेहमीच बहारदार राहिलं. चला तर मित्रांनो, भेटूयात पुन्हा कधीतरी याच ठिकाणी तुमच्या वेळेनुसार.